शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या मोहिमेची व्याप्ती वाढत चालली होती. आज हे ठाणं सर केलं तर उद्या तो किल्ला काबीज केला अशा महाराजांच्या पराक्रमांच्या बातम्यांनी आदिलशाही अस्वस्थ होऊ लागली. महाराज एक दिवस विजापूरवरच हल्ला करतील की काय अशी भीती आदिलशहाला वाटू लागली. आदिलशहाची पत्नी उलिया बेगमनं संतापून महाराजांना संपवण्यासाठी पैजेच्या विड्याचा दरबार भरवला. सरदार अफजल खानानं हा विडा उचलला. भोसले घराण्याशी त्याचं जुनं वैर होतं. पूर्वी त्यानं कपटानं शहाजी महाराजांना अटक केली होती आणि नंतर महाराजांचा थोरला भाऊ संभाजीला विश्वासघातानं ठार मारलं होतं. मोठी फौज घेऊन तो प्रतापगडावर चालून आला. एवढ्या मोठ्या फौजेपुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून महाराजांनी शरण येण्याचं नाटक रचलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाबरोबर त्यांची भेट ठरली. उंच धिप्पाड अफजल खान आणि त्याच्यासमोर डोंगरातला उंदीर वाटावा असे शिवाजी महाराज. महाराजांचे वकील बोकील यांनी महाराज खानाला घाबरले असल्याचं चित्र उत्तम रीतीनं रंगवलं होतं आणि त्यामुळं खान गाफील होता. महाराजांनी शामियानात प्रवेश केला. खानाचे एक दोन सैनिक वगळता आणखी कोणीही नव्हतं. आलिंगनाच्या मिशानं महाराज खानाच्या जवळ गेले आणि आपल्या जवळच्या वाघनखांनी त्यांनी खानाचं पोट फाडलं. खानाचा कोथळाच बाहेर निघाला. बाहेर तयारीत असलेल्या नेताजी पालकर यांनी हर हर महादेवचा गजर करीत खानाच्या गाफील फौजेचा सपशेल धुव्वा उडवला. स्वराज्याच्या आड येणाऱ्या एकेका दैत्याचा पाडाव करीत शिवराय स्वराज्याचं तोरण बांधत होते.